कर्मच आपलं जीवन बनवत आहे. कर्माचे फळच आपल्याला चांगलं किंवा वाईट म्हणून घेण्यासाठी प्रवृत्त करत असत. कर्म चांगले आहे तर लोक चांगलं म्हणणार आहे, पण कर्म आपले चुकत आहे तर कधी ना कधी आपल्याला ते रिझल्टही मिळणार आहे. म्हणून कर्माची गुह्य गती हे आज मानवाशी जुडलेली आहे. जसं आपण कर्म करणार आहोत म्हणजे मानव जशी कर्म करणार आहे त्याचे फळ मानवालाच भोगावे लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, असं काही नाही की आपण जे वाईट कर्म करतोय या वाईट कर्माची भोगना आपल्याला दुसऱ्या जन्मात कुठल्या तरी योनीत आपण जन्म घेऊन भोगावी लागणार आहे, मुळीच नाही. आपण कधी कधी म्हणतो देह सुटल्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्याही योनीत जाऊन जन्म घेणार आहोत, आणि त्या पद्धतीने आपण आपले जे काही केलेले पापकर्म आहे ते आपण पूर्ण करतो किंवा फेडत असतो. तसं काही नाहीये. जे कर्म आपण करतो त्या प्रत्येक कर्माचा फळ मानवाला मानवाच्याच रूपात भोगावं लागत असत. त्याला दुसऱ्या पशुयोनीत जन्म घेऊन पापकर्म क्लिअर करण्याची काही गरज नाहीये. आपण म्हणतो जसं बीज तसं फळ. बीज जसं असणारे अवश्य आहे की फळ त्याच प्रकारचं मिळणार आहे. आंब्याची कोई आपण घातली आणि आपण म्हणू की मिरची पाहिजे मला या झाडातून तर शक्यच नाहीये, आपल्याला मिळणार ते आंबेच. त्याच पद्धतीने मनुष्य देह वृक्षाप्रमाणे आहे आणि आत्मा बीज आहे. आत्मारूपी बीज ज्यावेळेस एक देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश होतो तर मनुष्य आत्मा मनुष्य देहातच प्रवेश होतो किंवा मनुष्य देहच धारण करतो. मनुष्य आत्मा दुसऱ्या योनीत जात नाही. आज मनुष्याचे जे कर्म आहे हे कर्म अक्षरशः पशु प्राणींसारखी झालेली आहे. आज प्रत्येक मानवाची जी विचार करण्याची शैली आहे तितक्या खालच्या पातळीची झालेली आहे. जसं आपण पाहतो की पशु प्राणी ज्यांना फारसं काही समजत नाही त्या पातळीची झालेली आहे. किंवा आपण असं पाहतो की लाल मुंग्या, ज्यावेळेस आपल्या घरात लाल मुंग्या होतात तर तुम्ही पाहिलं असणार की प्रत्येक मुंगी एका मागोमाग व्यवस्थित चालत असते. एक मुंगी वळाली की सगळे मुंग्या वळतात. घरातच आपण हा उदाहरण पाहू शकतो. एक मुंगी वळाली तर दुसरे बाकीचे सगळे मुंग्या वळतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एकी किती आपल्याला दिसून येते. आज आपल्या घरात चार माणसं आहे, विचार करा काय एका मताने चालणारे आहे? नाही. मग आपल्यापेक्षा तर ते मुंग्या बरे. मधुमाशींचं पण तुम्ही पाहिलं असणार की त्यांच्यातली एक राणी असते. राणी जिथं जाणार तिथे सगळे माश्या जाणार. राणी घरी आली तर बाकीचे जे मासे आहे ते पण आपल्या घरी पोचतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी एकी आहे, पण आज मानवामध्ये ती एकी राहिलेली नाही. आज जे एकीपणे राहायला पाहिजे तो प्रकार नाहीये. म्हणजे आज मनुष्याची जी कृत्य आहे ते कृत्य आज जनावर पेक्षाही खालच्या पातळीची झालेली आहे. याच्यासाठी त्याला दुसऱ्या योनी जाण्याची काही गरज नाही. बघा, आपण पाहतो एका घरात प्राणींना पाळणारे जे असतात ते खूप प्रेमाने प्राणींना पाळतात. कुत्र्यांना पाळतात, मांजरींना पाळतात, गाई आहे, बकरी आहे, यांना पाळतात. उदाहरणार्थ आपण घेऊया की एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या घरात कुत्र्याला पाळलेला आहे. खूप प्रेमाने ती व्यक्ती कुत्र्याचं नाव ठेवते टॉमी. टॉमीसाठी जे काय आवश्यक वस्तू आहे ती व्यक्ती पूर्ण करत असते. त्या टॉमीसाठी दूध ब्रेड आहे, त्या टॉमीसाठी वेगळा साबण आहे, वेगळा टॉवेल आहे. आणि फिरायला निघाले की लगेच गाडीत पण त्या टॉम्याची जागा असते आणि तो टॉम्या मस्त खिडकीतून बाहेर संपूर्ण दृश्य पाहत असतो. दुसऱ्या बाजूला आपण असंही पाहत असतो की एक व्यक्ती आहे ज्याला खायला काही नाही, घालायला काही नाही आणि राहायला घर नाही. या ठिकाणी एक कुत्र जगत आहे माणसाची जिंदगी आणि इथे माणूस जगत आहे, काय म्हणणार? बिलकुल. म्हणजे या ठिकाणी त्या प्राणीला मनुष्य का बनता आलं नाही आणि या माणसाला प्राणी का बनता आलं नाही? मग आपण म्हणू कर्माचा खेळ. म्हणजेच की मनुष्य जे काही कर्म करत असतो त्या कर्माचा फळ त्याला मानव जन्मातच भोगावं लागतं। त्याच्यासाठी दुसऱ्या योनीत जाण्याची काही गरज नाही। एवढंच नव्हे, आपण असे अनेक पूर्व जन्माचे एव्हिडन्स पण ऐकत असतो। पूर्व जन्माच्या एव्हिडन्स मध्ये नेहमी काय ऐकण्यात आलं आपल्याला, की ज्या ज्या लोकांनी आपल्या मागच्या जन्माचा इतिहास किंवा मागच्या जन्माची कहाणी सांगितलेली आहे, प्रत्येकाने हेच सांगितलेलं आहे की गेल्या जन्मी ते मानव होते। कोणीही असं सांगितलेलं नाही की मी पशु योनीतून मग मानव योनीत आलोय, एकानेही सांगितलेलं नाही। वैज्ञानिक लोकांनी जितकं काही पुनर्जन्माचं कलेक्शन आपल्याकडे ठेवलेलं आहे ते प्रत्येक कलेक्शन मध्ये हेच आहे। ज्यांनी ज्यांनी आपल्या पूर्वजन्माची कहाणी सांगितले, मानवानी मानवच मी होतो याचं त्यांनी पुरावा दिलेला आहे। म्हणजेच की मनुष्य हा मनुष्यच बनत असतो, मनुष्य दुसऱ्या योनीत जात नाही। आणि अजून एक गोष्ट, मनुष्य समजा दुसऱ्या योनीत गेला असता तर जनसंख्या एवढी वाढली नसती। जनसंख्या आपल्या या विश्वाची वाढत आहे त्याचं कारणच आहे की मनुष्य हा मनुष्य बनत चाललेला आहे, किंवा मनुष्य हा मनुष्यच बनतो। आणि त्याचबरोबर परमधाम मध्ये आत्म्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी जे आत्मे आहे ते आत्मे देखील मनुष्य बनून या सृष्टीवर आपला खेळ खेळत आहे। म्हणजे आत्मे परमधाम वरून येत आहे ते मनुष्य, प्लस हे जे काही पुनर्जन्म घेणारे मनुष्य आहे हे पण आतापर्यंत या सृष्टीवरच आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की सृष्टीची जनसंख्या ही वाढत चाललेली आहे। आणि समजा मनुष्य आत्मे दुसरे योनीत गेले असते तर जनसंख्या कमी व्हायला हवी होती, पण ही आपल्याला कमी दिसत नाहीये। म्हणजेच की मनुष्य हा मनुष्य बनत असतो। तर हे आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदमय बातमी म्हणा किंवा आनंदमय गोष्ट आहे की आपण देह सोडल्यानंतर आपण मनुष्यच बनणार आहोत, आपण दुसऱ्या योनीत जाणार नाही। हे तेवढंच निश्चित झालेलं आहे, हे तेवढंच सुनिश्चित आहे की मनुष्य हा मनुष्यच बनणार। पण हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण कर्म जे करत आहोत ते कर्म कसे आहे। मनुष्य जीवनात आपल्याला कर्म हे चांगले करायचे आहे, आपल्याला कुठलेही असे कर्म करायचे नाहीये ज्याची भोगना आपल्याला या पशु प्राणींपेक्षाही खूप भयानक भोगावी लागेल इतके आपल्याला वाईट कर्म करायचे नाहीये। कधी कधी रस्त्यावरून जाताना आपल्याला असेही काही मनुष्य दिसतात, काही असे मानव दिसतात ज्यांना पाहून आपल्याला दया कमी आणि किळस जास्त येते। कारण काय, समजा रस्त्यावर असा एखादा प्राणी आहे, कुत्रा आहे, रोगी आहे, कसं तरी आहे, चालतंय, काही खाते, कचऱ्यात फिरतंय, आपल्याला दया खूप कमी येणार, पण किळस येणार की कसं काय हा प्राणी असा आहे। आज फक्त प्राणींचीच गोष्ट नाही तर आज मनुष्याची पण तीच स्थिती झालेली आहे। मनुष्य पण आज त्याच पद्धतीचा झालेला आहे। जसं आपण पाहतो की गाढवाचं काम आहे ओझो उचलणं, आज आपण पाहतोय की काम मिळण्यासाठी मनुष्य पण काय करतोय, ओझो उचलतोय। म्हणजे त्याचे कर्म ही त्या पद्धतीचे झाले। म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की मनुष्य हा जो आहे मनुष्यच बनतो, परंतु आपण आपले कर्म इतके चांगले इतके श्रेष्ठ बनवले पाहिजे की आपलं जीवन हे देवतुल्य बनलं पाहिजे। म्हणून तुम्हाला सांगण्यात आलं की देवी देवतांच्या शारीरिक रचनेत आणि आजच्या मानवाच्या शारीरिक रचनेत अंतर किंवा भेद कुठलाही नाहीये। अंतर आणि भेद आहे तर ते आंतरिक क्वालिटीज मध्ये आहे, आंतरिक शक्तींमध्ये आहे। की देवी देवतांमध्ये ते देवी देवतांमध्ये जे दैवी गुण आहे आज त्या दैवी गुणांचा अभाव आजच्या मानवात आहे। आणि फक्त तेवढंच नव्हे तर आजच्या मानवाच्या जीवनात आसुरी गुणही आलेले आहे। आणि त्यामुळे वेगळे कुठलेही प्रकारचे दानव नसून आजचा मनुष्यच दानव बनलेला आहे, किंवा आजचा मनुष्यच राक्षस रूप धारण केलेला आहे। जे आपण आजपर्यंत कथेत ऐकत होतो की राक्षस असा व्यक्ती होता ज्याला दोन शिंगा होते, मोठे मोठे दात होते, क्रूर वृत्तीचा तो होता। आता असे राक्षस तर जगात किती निर्माण झालेले आहे। अभिमान आणि अहंकाराची शिंगा प्रत्येकांचे वाढलेले आहे आणि क्रोध रूपी दातही सगळ्यांचे वाढलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येकांच्या डोळ्यात ईर्ष्या, द्वेष, नफरतची भावना आहे। दुसरं कुठेही आपल्याला दानव पाहण्याची गरज नाहीये। आज हे दानव आपल्यातच वेगळा रूप बनून लुप्त होऊन बसलेला आहे। आता हे जे काही दानव रूप आपल्यामध्ये आहे, या विकारांमुळे हा जो दानव रूप आपल्यामध्ये लपून बसलेला आहे, या दानव रूपाला आपल्याला काढायचंय आणि देवी गुण धारण करून आपल्याला देवी देवता बनायचंय। तर असं देवी देवता बनवण्यासाठी स्वयं शिव बाबा आता आपल्याला कर्माची गुह्य गती सांगत आहे की कर्म असे करावे की त्याचं फळ आपल्याला नेहमीच चांगलं मिळेल आणि आपण त्याचा आनंद या जीवनात घेऊ शकू। म्हणून हे मानवा, कर्म कर, परंतु असे कर्म कर जे कीर्तिमान आपण बनू, असे कर्म कर जे लोक आपल्याकडून आदर्श घेऊ शकतील, असे कर्म कर ज्याच्यामुळे दुसऱ्यांना सुख मिळेल, आनंद मिळेल, त्यांचा हित होईल किंवा त्यांचं कल्याण होईल। कारण की आपण कल्याणकारी परमपिता परमात्म्याची मुलं आहोत। ज्या अर्थी आपले पिता कल्याणकारी आहे, तर आपण त्यांची मुलंही अवश्य सगळ्यांचे कल्याण करणारेच पाहिजे। आणि म्हणून ही स्मृती प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे की आपण ईश्वराची मुलं आहोत, आपल्याला कोणाचंही अकल्याण किंवा अहित करायचं नाहीये। आपल्याला आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवायचे नाहीये। सगळ्यांप्रती आपल्या मनात भावना ही शुद्ध आणि शुभ पाहिजे। जितकी भावना शुद्ध आणि शुभ असणार आहे, तेवढंच आपण दुसऱ्यांचंही कल्याण करू शकू आणि आपण त्याचबरोबर स्वतःचंही कल्याण करू शकू। आणि जितकं आपण कल्याण करू, अवश्य आहे की आपले पुढचे जे जन्म आहे ते चांगले आणि सुंदरच होणार आहे। कारण पुनर्जन्म तर घ्यायचंच आहे प्रत्येकाला। पुनर्जन्म आपण घेणार नाही आणि आपण जाऊन परमधामला कायमची बसू हे शक्य नाही। कारण तुम्हाला सांगते, एकदा मानव या सृष्टीवर खेळ खेळण्यासाठी आला, म्हणजेच की आत्मा एकदा आपलं घर परमधाम सोडून या सृष्टीवर खेळ खेळण्यासाठी पोहोचला, तर जेव्हापर्यंत पूर्ण खेळ होत नाही तोपर्यंत आत्मा घरी जात नाही। असं नाही की प्रत्येक युगानंतर आत्मा घरी जाईल किंवा प्रत्येक वेळेस देह सोडल्यानंतर आत्मा घरीच जाणार आहे, असं होत नाही। आत्मा आपल्या घरी तेव्हाच जाणार जेव्हा शिव बाबा आपल्याला घरी नेतील। तेव्हापर्यंत आपल्याला पुनर्जन्माच्या या फेरीत येतच राहावं लागणार आहे। सत्युगात आपण या सृष्टीवर आलोय तर आपल्याला कलियुगापर्यंत या सृष्टीवर राहावं लागणार आहे। म्हणजे पूर्ण 84 जन्म आपल्याला घ्यावे लागणार आहे। पूर्ण 84 जन्म घेतल्यानंतर मग शिव बाबा जे आपण आत्म्यांचे पिता आहे ते येतील सृष्टीवर आणि मग आपल्याला बरोबर घरी घेऊन जातील। तेव्हाच आपण घरी जाऊ शकणार आहोत। म्हणजे हे सुनिश्चित आहे की पुनर्जन्म आपल्याला घ्यावेच लागणार आहे। तर ज्या अर्थी आपल्याला पुनर्जन्म घ्यायचीच आहे, तर का नाही आपण आत्याच्या जन्मातच चांगले असे कर्म करावे की माझा पुढचा जन्म चांगला होईल। असं म्हणू नका की पुढचा जन्म कोणी पाहिला नाही। पुढचा जन्म कोणी पाहिला नसेल तरीही मागच्या जन्मानुसार तर भोगणा आपल्याला भोगावी लागतच आहे। तर ज्या अर्थी मागच्या जन्मानुसार आपण भोगणा भोगत आहोत, म्हणजे आपला पुनर्जन्म झाल्याने आपण पुढच्या जन्मात आलोय, म्हणजे ऍट प्रेझेंट वी आर नाऊ हियर। आणि मागच्या 5 जन्माचा फळ प्रेझेंट मध्ये मिळत आहे, तर प्रेझेंटचा आपल्याला फळ अवश्य फ्युचर मध्ये मिळणार आहे। कारण ज्यावेळेस आपण पास्ट मध्ये होतो त्यावेळेस आपण त्यावेळेस प्रेझेंट मध्ये होतो आणि आज जो आपला प्रेझेंट आहे तो आपला त्यावेळेस फ्युचर होता। मग ज्या अर्थी माझा फ्युचर प्रेझेंट बनू शकत आहे, तर का नाही आजचा माझा प्रेझेंट फ्युचर बनणार आहे, अवश्य बनणार आहे। आणि त्याच्यासाठी या गोष्टीकडे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे की जे कर्म आपण करू, कर्माचा फळ किंवा कर्माची भोगना चांगलं किंवा वाईट आपल्याला मानव जीवनातच भोगावं लागणार आहे। ज्यावेळेस आपण या गोष्टींकडे लक्ष देऊ तेव्हाच आपण आपल्या कर्मांमध्ये सुधार आणू आणि आपण उच्च किंवा श्रेष्ठ कर्म करू शकू। ओम शांती।